मुलांनो, गणपतीच्या पायांजवळ पिटुकला उंदीर नेहमी असतोच. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवल्यावर उंदरालाही करंजी द्यावी लागते. गणपतीसारख्या विशाल देहाच्या भव्य देवतेला उंदरासारखं एवढंसं छोटं वाहन कसं वर मिळालं असेल याचं आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तर गणपतीला उंदीर हे छोटं वाहन कसं बरं मिळालं असेल याचीच ही कथा. एकदा इंद्रसभेत समारंभात गाणं गाण्यासाठी इंद्रानं क्रौंच नावाच्या गंधर्वाला तातडीचं बोलावणं केलं. तेव्हा घाईघाईत इंद्रसभेत येत असताना या क्रौंच गंधर्वाची लात तिथंच बसलेल्या वामदेव नावाच्या महर्षीला बसली. त्यामुळे वामदेव अतिशय संतापले. त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला, तू तुरुतुरू पळणारा उंदीर होशील. त्याच्या शापानं क्रौंचाचं उंदरात परिवर्तन झालं आणि तो उंदीर होऊन पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचला. या उंदरानं पराशर ऋषींच्या आश्रमात अक्षरशः धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची त्याने नासाडी करायला सुरुवात केली. आश्रमातले पदार्थ खाऊन त्याने आश्रमवासी आणि पराशर ऋषींना भंडावून सोडलं. एवढंच नाही तर आश्रमातल्या ग्रंथ, पोथ्या, कपडे सुद्धा त्याने कुरतडून टाकले. आश्रमातल्या साऱ्या शिष्यगणांनी या उंदरास पकडण्यासाठी जंग जंग पछाडलं, पण छे, कोणाच्या श्रमांना यश येत नव्हतं. शेवटी पराशर ऋषींनी श्री गजाननाची प्रार्थना केली. हे गजानना, आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव. गणपतीनं मग तिथं प्रकट होऊन युक्तीनं आपला पाश त्या उंदरावर टाकला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करू लागला. उंदीर शरण आला म्हणून गणपतीनं प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितलं. पण उंदराचा उन्मत्तपणा अजूनही ओसरला नव्हता. त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटलं, तुझ्याकडून मला कोणताही वर नको, तूच माझ्याकडे वर माग. त्याचा हा उद्दामपणा पाहून गणपती लगेच म्हणाले, बर, आजपासून तू माझं वाहन हो. आणि गणपती त्याच वेळी त्या उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भारानं तो उंदीर दीन झाला आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचं वाहन झाला.